आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाची बैठक सुरू। विकसित भारताच्या ध्येयधोरणांच्या मसुद्याची होणार चर्चा। भारताचा परदेशी चलनसाठा 671 अब्ज डॉलर्सच्या उच्चांकी पातळीवर। जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा इथं झालेल्या चकमकीत एक पाकिस्तानी नागरिक ठार, सुरक्षा दलाचे 5 जवान जखमी। पॅरिस ऑलिम्पिकची दिमाखदार सोहळ्यांना सुरुवात। आणि टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत नीती आयोगाची 9वी बैठक सुरू आहे। यावर्षीच्या बैठकीचं घोषवाक्य विकसित भारत 2047 असून त्याच्या ध्येयधोरणांच्या मसुद्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वयाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी विभागातला जीवनस्तर उंचावण्यासाठी धोरण तयार करण्याचं लक्ष या बैठकीत ठेवण्यात आलं आहे। या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, विशेष निमंत्रित आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष तसंच सदस्य उपस्थित आहेत। दरम्यान नीती आयोगाच्या बैठकीत राज्यांमध्ये भेदभाव केला जात असून आपल्याला बोलायला दिलं नाही असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2024 अर्थसंकल्पाची रुपरेषा नमो एपवर सामायिक केली आहे। या रुपरेषेत रोजगार निर्मिती आणि कौशल्य संबंधित विविध सरकारी घोषणा, योजना आणि नवीन उपक्रमांची सोप्या पद्धतीनं माहिती देण्यात आली आहे। रोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांसह नवीन रोजगार निर्माण करणं, एक मजबूत आणि कार्यक्षम मनुष्यबळ तयार करणं आणि रोजगार निर्मात्यांना सक्षम करणं हे या अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या एका संदेशात म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात या मासिक कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमाचा हा 112वा तर मोदी यांनी सलग 3रा प्रधानमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतरचा 2रा भाग आहे। हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून तसंच एआयआर न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एपवरून थेट प्रक्षेपित केला जाईल। एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेल्सवरूनही कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण ऐकू शकाल। माजी राष्ट्रपती आणि ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज 9वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त त्यांना देशभर आदरांजली वाहण्यात येत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलाम यांना समाज माध्यमाद्वारे आदरांजली वाहिली आहे। कलाम यांचं आयुष्य हा कठोर परिश्रम, साधेपणा आणि संवेदनशीलता यांचा संगम होता। त्यांच्या आयुष्यानं देशातल्या तरुणांना प्रेरणा दिली असं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 19 जुलैला संपलेल्या सलग 3रा आठवड्यात परदेशी चलन गंगाजळीत भर पडल्यानं भारताचा परदेशी चलनसाठा 671 अब्ज डॉलर्स या आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलाय। त्यापूर्वीच्या सलग 2 आठवड्यांमध्ये मिळून परदेशी चलन गंगाजळीत जवळपास 15 अब्ज डॉलर्सनी वाढ झाली होती। 2023-24 या आर्थिक वर्षात भारताची चालू खात्यातली तूट सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपीच्या 7% म्हणजेच 23.2 अब्ज डॉलर्सनी कमी झाली होती। ही आकडेवारी देशाची परदेशातली व्यापाराची स्थिती चांगली असल्याचं द्योतक आहे। भारतानं एडीपीसी अर्थात आशियाई आपत्ती सुसज्जता केंद्राचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे। एडीपीसी ही आशियाई आणि पॅसिफिक क्षेत्रात आपत्ती निवारण आणि पर्यावरण लवचिकता याबाबत सहकार्य आणि अंमलबजावणी करणारी स्वायत्त आंतरराष्ट्रीय संघटना असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं आहे। भारतासह बांगलादेश, कंबोडिया, चीन, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपाईन्स, श्रीलंका आणि थायलंड हे शेजारी देश एडीपीसीचे संस्थापक सदस्य देश आहेत। जागतिक तसंच प्रादेशिक स्तरावर आपत्ती जोखीम नियंत्रण राखण्यात भारताची भूमिका महत्वाची राहिल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात मच्छाल सेक्टरमधल्या कामकारी भागात आज सकाळी सुरू झालेल्या चकमकीत एका पाकिस्तानी नागरिकाला ठार करण्यात आलं असून या चकमकीत सुरक्षा दलाचे 5 जवान जखमी झाले आहेत। या भागात अद्यापही चकमक सुरू आहे। भारतातून अमेरिकेत चोरून नेलेल्या मौल्यवान कलात्मक वस्तू, प्राचीन मूर्ती, पुरातन आणि पारंपरिक वस्तूंसंदर्भात भारत आणि अमेरिकेत एक करार करण्यात आला आहे। या करारानुसार दोन्ही देशातल्या अवैध व्यापार निर्यात आयात आणि पुरातत्व वस्तूंच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यात येणार आहे. भारताचा अमेरिकेबरोबर करण्यात आलेला अशा प्रकारचा हा पहिलाच करार आहे. आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही माहिती दिली. हा करार ऐतिहासिक असल्याचं ते यावेळी म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्ष 2025 अखेरपर्यंत शासकीय आणि निवासी अशा सुमारे 40,000 इमारतींवर सौर ऊर्जेचे अनेक प्रकल्प उभारण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. यामुळे डिसेंबर 2025 पर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरिक्त 270 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे. या माध्यमातून 20,000 घरगुती आणि किमान 22,494 शासकीय इमारतींचा यात समावेश होणार आहे. जम्मू आणि काश्मीर ऊर्जा विकास संस्था प्राथमिक स्तरावर याची अंमलबजावणी करणार आहे. या धर्तीवर वर्ष 2030 अखेरपर्यंत 500 मेगावॅट तर वर्ष 2047 अखेरपर्यंत 1500 मेगावॅट सौर ऊर्जेच्या निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाच्या 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काल रात्री आपली उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर केली. यासाठी आवश्यक असणारे अर्ज त्यांनी काल जमा केले. प्रत्येक मत मिळवण्यासाठी आपण कष्ट करू असं सांगत निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांच्या नावाची शिफारस केली होती. माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनीही नुकताच कमला हॅरिस यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा येत्या 29 तारखेचा मुंबई दौरा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलला आहे. महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते येत्या 29 तारखेला वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व या ग्रंथाचं प्रकाशन तसंच महाराष्ट्र विधिमंडळातल्या सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कार दिले जाणार होते. मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलल्यामुळे हा कार्यक्रमही पुढे ढकलला असल्याचं महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयानं कळवलं आहे. महाराष्ट्रात नवी मुंबईच्या सेक्टर 19 मधल्या शहाबाज गावातली एक 3 मजली इमारत आज पहाटे कोसळून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि दुर्घटनाग्रस्त लोकांना तातडीनं आवश्यक मदत देण्याची सूचना केली आहे. या घटनेतल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीचा आढावा शिंदे यांनी घेतला. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात करावीत. गरज भासल्यास भारतीय लष्करालाही पाचारण करावं असे निर्देश त्यांनी दिले आहेत. हवामान विभागानं आज मुंबईला येलो अलर्ट तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जम्मू काश्मीरमधल्या भगवतीनगर यात्रीनिवास इथल्या बेस कॅम्पमधून आज 1771 यात्रेकरू अमरनाथ गुहेकडे रवाना झाले. यात्रेकरूंना घेऊन जाणारी 63 वाहनं पहाटे पवित्र गुंफेच्या दिशेनं रवाना झाली. यातले 772 यात्रेकरू बालताल मार्गानं तर 999 यात्रेकरू पहलगाम मार्गानं पुढचा प्रवास करतील. मुसळधार पाऊस असतानाही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल मोठ्या दिमाखात पार पडला. देशोदेशीच्या खेळाडूंच्या पथकांनी मैदानात नेहमीच्या प्रथेपेक्षा वेगळ्या पद्धतीनं संचलन केलं. जवळपास 7,000 खेळाडूंनी पॅरिसमधल्या सीन नदीतून बोटीतून येऊन उपस्थितांना अभिवादन केलं. ज्युदोमध्ये 3 वेळा विजेता ठरलेला टेडी रायनर यानं ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली. भारताच्या पथकाचं नेतृत्व पीव्ही सिंधू आणि शरद कमाल यांनी केलं. आजपासून स्पर्धांना सुरुवात होत असून जगभरातले 7,000 खेळाडू यात सहभागी झाले आहेत. पुरुष एकेरी रोईंग 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी 10 मीटर एअर पिस्तूल पुरुष आणि महिला एकेरी स्पर्धा टेनिसमध्ये पुरुष दुहेरी स्पर्धा बॅडमिंटन क्रीडा प्रकारात पुरुष एकेरी पुरुष दुहेरी महिला दुहेरी गटात तर टेबल टेनिस क्रीडा प्रकारात पुरुष एकेरी गटात पुरुष हॉकी आणि महिलांच्या बॉक्सिंग क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू आज आपल्या क्रीडा कौशल्य आजमावतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमाच्या संदेशाद्वारे भारतीय पथकातल्या खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या 3 सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा मध्य प्रदेश हरियाणा छत्तीसगड विदर्भ कोकण कर्नाटकाचा दक्षिण भाग आणि गोव्यात आज जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाची बैठक सुरु. विकसित भारताच्या ध्येयधोरणांच्या मसुद्याची होणार चर्चा. भारताचा परदेशी चलनसाठा 671 अब्ज डॉलर्सच्या उच्चांकी पातळीवर. जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा इथं झालेल्या चकमकीत एक पाकिस्तानी नागरिक ठार. सुरक्षा दलाचे 5 जवान जखमी. पॅरिस ऑलिम्पिकची दिमाखदार सोहळ्यांना सुरुवात. आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.